काय म्हणते सांगायचं. आणि अजून दोन चार
नवीन
तुमचा साधा असं वाटतं, उतरूनच घ्यावं काय काय
करावं.
फार सुंदरच सब आहे, पर सांगा शब्द सांगा.
शब्द
तुम्ही म्हटलेले शब्द हे बघा, ह्या सांगेल सांगेल दिल्लीच्या माळावर
टाकीला पिवळा आंबा,
याच्यात सांगायचं.
कोणी टाकीला पिवळा आंबा बाबासाहेबाच्या आंबेडकरला देवसभेचे आल्या रंबा, दिल्लीच्या माळावर कुणी टाकीला दवयाना, बाबानी साहेबाचा झाला बामन मेवयाना. दिल्लीच्या माळावर कुणी टाकीला कासयरा, बाबानी साहेबाचा झाला बामन सासयरा. देवाला मी बी जातो खर्ची खर्ची बांधली घवायची. काय
खर्ची टाकली घवायची,
खर्ची बांधली घवायची, कारण येलो बाई पोळी तुझ्या गलिंबायची. देवाला मी बी जात देवाच्या डोंगरावर मीने केलंय डाळ वांग, कारण येलो बाई भक्त जेवलं तुझं सारं. देवाच्या डोंगराव भाजी मिठीची मी अभि केले, कारण येलू बाई येलू जेवाई झाले राजे.
झालं ना, अजून एखादा म्हणा ना काहीतरी वेगळा, जरा थोडा वेगळा साज. असं काय तुम्ही या ना म्हणायला, एवढं काय नाही
या ना जरा
आंबेडकरच्या बाबा. आता हिनी म्हटलेल्या बायसाहेब म्हटलेले तुम्हाला येते का
बरं मावशी इथे बसा, नाव तर सांगा की नाही तुमचं आम्हाला.
शालू मग काय सांगितली
काय शालू बाई
कुरणे
कुरणे
सांगा
समोर बसायचं शालू बाई अशा जर अशा बसा बरं
मोठा
साधा.